कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी प्रिया बापट. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
जेव्हा आपण कमवायला लागतो तेव्हा आपला एक कॉन्फिडन्स वेगळा असतो आणि आपल्याला घरच्यांसाठी खूप काही करायचं असतं. आपल्याला आपलं एक स्टेटस बदललेलं आपल्याला कळत असतं. सो तुझं पहिलं मोठं पेमेंट हे कुठलं होतं आणि त्यातनं तू काय केलंस?
पहिलं मोठं पेमेंट मला आठवत नाही, कारण काम आधीपासूनच करत असल्यामुळे आणि सिरियल्सचं शूटिंग 20-20 दिवस असतं, म्हणजे पर डेच्या हिशोबाने तसे बरे पैसे माझ्या हाती एनिवे येत होते. पण जसं मी तुला म्हटलं तसं खूप काळ आम्ही खूप कमी पैशांचा पाहिलाय आमच्या घरात सगळ्यांनीच, आम्ही चौघांनी, त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच पैशाची किंमत माहिती आहे. त्यामुळे मला कायम असं वाटतं, माझ्या आई वडिलांनी कधीही मला असं सांगितलं नाही की तू काम कर आणि जा आणि पैसे कमव, घराला तू पैशांची गरज आहे वगैरे, असं कधीच त्यांनी सांगितलं नाही. ना की मी त्या इंटेन्शननी केलं, मला छंद म्हणून करायचं होतं, काम येत होतं म्हणून त्यांनी मला करू दिलं, बाकी काही नाही. माझ्या मते ज्या काळात आमच्या घराला पैशांची सगळ्यात जास्त गरज होती आणि माझ्या बाबांना त्यांच्या मनासारखं कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता, त्या त्या वेळेला देवाने माझ्याकडे काम दिले आणि मला पैसे दिले. ऑलवेज
अशी एखादी गोष्ट तू घेतलीस की जी तुला लक्षात आहे?
माझा पहिला मोबाईल नोकिया 3350 जो काय का,
बरोबर
होता ना, 3115 का काहीतरी असा त्याचा नंबर होता. तो मी आभाळ मायाचे कन्व्हेन्सचे पैसे मिळायचे ना,
जाण्या
येण्याचे पैसे, ते वाचवून वाचवून 5000 मोबाईल घेतला होता आणि त्याचं मी 300 रुपयाचं प्रीपेडचं कार्ड भरायचं कन्व्हेन्सच्या पैशात.
एक तर तुझा एक पेटणे मावाला माहिती आहे जे आहे बंड्या, आणि हे बंड्या नाव
पडल्याचे परिणाम
हो हे तू मला खूप आधी सांगितलं होतं. सो टेल मी की उमेशची आणि तुझी भेट कशी झाली आणि कधी झाली?
मी ऍक्च्युली चंदू सरांची जी भेट नावाची फिल्म केली त्याच्यात उमेशने आणि मी एकत्र काम केलं, पण त्यालाही माहित नाही आणि मलाही माहित नाही.
म्हणजे वेगवेगळे सीन होते तुमचे?
आमचं एकत्र कामच नव्हतं. मी तेव्हा 10th होते. मी 10th बोर्डाची परीक्षा देऊन शूटिंग केलं आणि मग माझा एक पेपर पोस्टपोन झाला म्हणून शूटिंग मधनं परत गेले, पेपर दिला आणि परत आले, अशा अवस्थेत मी शूटिंग केलं होते.
काय बोलते?
हो हो, उमेश तिथे होता पण मी त्याला प्रीमियरलाच पाहिलं, पण आमची काही ओळख मैत्रीचा काहीच संबंध नाही आणि मी 10th होते. तुला तर मी सांगितलं मी शाळेत असताना कशी होते, नाका
सरळ,
ऍब्सोल्युटली. सो मग त्याचं ते आभाळ माया वगैरे येऊ लागलं होतं आणि मग तो बंटी बंटी म्हणून फारच फेमस झाला. पण मला त्याच्याही पेक्षा बंटीपेक्षा जास्त मला तो वादळवाट मध्ये खूप आवडू लागला होता. आणि मी जेव्हा 12th होते तेव्हा आमची एक कॉमन फ्रेंड आहे अनघा, तिच्यामुळे आम्ही परत भेटलो. म्हणजे रुपारेल कॉलेजच्या प्रिन्सिपलची ती मुलगी होती, उमेश रुपारेलला होता. सो उमेश त्यांचा लाडका होता त्यामुळे अनघाची त्याची मैत्री होती आणि अनघा विल्सनला होती शिकायला आणि मी विल्सनला होते त्यामुळे माझी अनघाची मैत्री होती. सो अनघामुळे आम्ही दादरला एकदा भेटलो परत आणि मग तिथून समाव आम्ही भेटतच राहिलो. आम्ही आभाळमाया पर्व दुसऱ्याच्या सेटवरती पॅकअपच्या दिवशी पहिल्यांदा समोरासमोर आलो उमेश आणि मी आणि नंबर्स आमचे एक्सचेंज झाले आणि त्याच्यानंतर परत वर्षभर आम्ही काही बोललो नाही एकमेकांशी.
बर,
मग अनघामुळे आम्ही भेटलो आणि देन इट क्लिक्ड.
मी पण कुठली, तू त्याच्या मागे लागली?
ऍब्सोल्युट मागे.
तर तुला कुठली
उमेशला चान्सच नाही दिला नाही म्हणायचं? एकतर मला ना माझं क्रशच होतं, मला आवडायचाच तो. एकतर मला असं कोणत्याही मुलाबद्दल तोपर्यंत वाटलं
नव्हतं.
उमेश वॉज द फर्स्ट मॅन जो मला भयंकर आवडेच. तो मला समाव हे जाणवत होतं की मला ह्याच्या बरोबर राहायला आवडतंय, ह्यांनी सारखं माझ्याशी बोलावं, ह्यांनी मला यु नो मला भाव द्यावा, हे मला हवं होतं, हे मला जाणवत होतं. ह्याला काय म्हणतात वगैरे हे मला नव्हतं माहिती. म्हणजे आय डिंट नो दॅट दिस इज व्हॉट इज लव्ह इज. पण मला हेही जाणवत होतं ऍट द सेम टाइम की उमेश अजिबात माझ्यासारखा नाहीये आणि आय हॅड ट्रिमेंडस रिस्पेक्ट फॉर हिम. मला भयंकर माणूस म्हणून त्याचा आदर होता. फार कमी लोक आहेत इंडस्ट्रीतली ज्यांच्याबद्दल कोणीच वाईट बोलत नाही आणि उमेश त्यांच्यात लाईक आहे.
हो ऍक्च्युली
मला एकही माणूस असा सापडणार नाही जो उमेश बद्दल वाईट बोलेल. सो अशा आणि मी होते ना, मी काम करतच होते त्यामुळे मला माहितीये की माझ्या आसपास काय चाललंय. सो असा जेव्हा मुलगा माझ्या मासा गळाला लागला होता तर तो मी का सोडू.
तू त्याच्या मागे लागली
आणि मी त्याच्या मागेच लागले.
हा, मग कशी मागे लागलीस? तू काय काय केलंस त्याला?
नाही, आम्ही भेटूया, कारण उमेशचे मित्र दादरला राहायचे सगळे, त्यामुळे तो दादरला फारच ऑफन यायचा. सो आम्ही भेटूया भेटूया भेटूया, मग मग मी भेटते तुला, मग तू दादरला आलास की मला कळव वगैरे, असं सगळं करून आम्ही भेटायचो. एक मी अत्यंत चीपपणा करायचे, अत्यंत चीप. आता मला माहित होतं तो माझ्यापेक्षा जास्त कमवतो, त्याच्याकडे पैसे होते आणि माझ्याकडे 300 रुपयाचं प्रीपेड असायचं यार. पण मला उमेशशी बोलायचं तर असायचं आणि आउटगोईंगला खूप पैसे लागायचे मोबाईलला तेव्हा. त्यामुळे मी उमेशला रिंग करायचे, कट करायचे आणि मग त्याचा फोन यायचा आणि मी अरे चुकून लागलं आपण आता केलाच असतो फोन असं मी केलंय. नंतर नंतर त्याला कळायला लागलं, मग तो आपण
आणि मला असं वाटतं की तुमच्या लग्नाला पण व्हायला थोडासा वेळ लागला होता, मे बी कन्व्हिन्स करायला.
हो, माझ्या आई बाबांना कन्व्हिन्स. नाही नाही, उमेशच्या घरी नाही, उमेशच्या घरी चिल्लमध्ये होते सगळे. माझ्या घरी कन्व्हिन्स करायला मला वेळ लागला
आणि
कारण दोन कारण. एक तर उमेश माझ्यापेक्षा 8 वर्ष मोठा आहे, सो माझ्या आई बाबांना ती एक कन्सर्न होती की समवयस्कर मुलांचं पटतं, तुझे इंटरेस्ट वेगळे असू शकतात, त्याचं म्हणणं वेगळं असू शकतं आणि इंडस्ट्रीतल्या माणसांबद्दल काही सांगता येत
नाही, इनसिक्युरिटी असते ना. कारण
करिअर म्हणून नाही, माणसाच्या चारित्र्याविषयी पण तुम्हाला गॅरंटी नसते उगाचच. मला वाटतं की हे सगळीकडेच असतं, त्याच्यात काही या क्षेत्राचा काही संबंध नाही. पण मला माहित नाही, संभाव माझ्या आईला उमेश खूप आवडायचा. उमेशला स्क्रीनवर बघितलं ना टीव्हीवर की माझी आईला आजायची, म्हणजे तुझा आला प्रिय करायचं. मी इतक्या वेळा वादळ वाटचे सीन, म्हणजे वादळ वाटचे नीलम शिर्के आणि उमेश कामतचे रोमॅन्टिक सीन सुरू झाले की आई माझ्याकडे बघायची.
साधारणतः कल्पना आली होती का त्यांना तोपर्यंत
की माझ्या आईला पूर्ण कल्पना आली होती की मी कितीही खोटं बोलून गेले तरी. तिचं म्हणणं आहे की ज्या दिवशी तू घरनं पिझ्झा करून उमेशसाठी घेऊन गेलीस आणि ज्या दिवशी मला सांगितलंस की उमेशसाठी आवळा सरबत कर, त्या दिवशी मला कळलं की तुला या पोरात इंटरेस्ट आहे.
हुशार
माझी आईलाही हुशार. आणि आम्ही ऍक्च्युली कन्व्हिन्स करायला वेळ घेतला म्हणजे आम्हाला काही लग्नाची घाई नव्हती ग. मी खूप लवकर प्रेमात पडले होते, मी 18-19 वर्षीच प्रेमात पडले होते, तर तेव्हा थोडीच लग्न कर. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही घरी सांगितलं आणि मग पुढची 2-3 वर्ष कन्व्हिन्स करत बसलो. पण आमचं एक नक्की होतं की आम्हाला अजिबात काही पळून बिळून जाऊन वगैरे घरच्यांच्या विरोधात वगैरे अजिबात काही लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता. कारण जे होईल ते त्यांच्या आशीर्वादाने आणि चांगलं होऊ देत, कारण आमच्या दोघांसाठीही आमच्या दोघांचेही आई वडील खूप सगळ्यात जास्त महत्वाचे इतर कशाहीपेक्षा. 93.5
रेड एफएम बजाते रहो.